आवरे मला पावरे
घणा धावरे मला पावरे घणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन माला दावरे घणा धावरे मला पावरे घणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन माला
करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम बाबा कृपा फक्त तुझ्या चरणाची महामारीच्या विळख्याने देवा तुटलाय काना साप कसं सांगू पोराला आज हरलाय तुझा बाप सावरत होतो थोडा पण त्यातच आला पूर अख्ख्या जगाचा देवा खूपच भरून आला होता ऊर मदतीसाठी सर्वांचे कानी येत होते सूर पण माझ्या संसाराचा मात्र झाला होता चक्का चूर समजत नव्हतं काय करू गाडा माझ्या संसाराचा पटरीवर कसा आणू की ढकलून देऊ स्वतःला आजच्या वर्तमानातून उद्याच्या भूतकाळात आणि निघून जातो कुठेतरी एका लांबच्या प्रवासात तिला सुद्धा प्रश्न पडला की काय करू आता कशी बाजू पोळी तेव्हाच ठरवलं जातो मी मुंबईला आणि उचलली माझी झोळी आयुष्याला जरी लागली कात्री होती तरी सुद्धा मला तुझ्या आशीर्वादाची खात्री होती आलो माया नगरीत दूर गेल्याचं दुःख फार होत पण खळगी भरण्यासाठी पोटाची या बापाचं मन स्वस्त बसू देत नव्हतं आलोय खरा जादू नगरीत पण काम धंदा मिळेल का माझ्या परिवारासाठी चार पैसे तरी जमतील का वणवण फिरून सुद्धा काम काही मिळत नाहीये आता मात्र मी पूर्णपणे हरलोय देवा कसलं नशीब दिलंस तू हे माझ्या कपाळात खरोखर वाटतंय आता लोटून देवा स्वतःला या दुःखाच्या वादळात
माझी वादळात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझ गाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन माला दावरे
गणा धावरे मला पावरे गणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन माला दावरे
उभा राहिलो तुझ्या आशीर्वादात कोणताच तोटा नव्हता एक नजर दुनियेकडे बघितलं तेव्हा कळला हा बाप कधीच लंगडा नव्हता डोळे उघडे ठेवून बंद ठेवून झोपून जागून दिवस रात्री नुसते स्वप्न बघून काय आहे स्वप्न जर साकार करायचं असेल तर बाप्पा तूच सांगितलं आहेस की मेहनतीशिवाय कोणताच पर्याय नाही मेहनतीसाठी पाऊल उचललं होतं बाप्पा तूच दाखवलेली वाट आहे मोडेन पण वाकणार नाही हाच तुझ्या आशीर्वादाने आम्हा सर्वांचा थाट आहे म्हणूनच ठरवलंय कोणी कितीही करून ते शब्दांची कमाल आपल्याला मेहनत करायचे तयार आहे मी व्हायला हमाल मेहनत चालू होती रोज करत होत कष्ट तरी सुद्धा मुलाच्या सुखाचं चित्र दिसत नव्हतं स्पष्ट आता मात्र ठरवलंय काही मिळेल ते काम करायचं कितीही वादळ येऊन देत पण कधीच नाही हरायचं जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझ्याच मुळे मिळते आम्हाला जगण्याची स्फूर्ती चरणी येणाऱ्या भक्तांना तू सदैव पुरवतोस बळ केलेल्या मेहनतीसाठी तू नेहमीच देतोस चांगलं फळ तू विद्येचा स्वामी दाता तू आम्हा सर्वांचा भाग्य विधाता आगमनासाठी तुझ्या सज्ज झालोय मी बाप्पा आता
गणा धावरे मला पावरे गणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला दावरे गणा धावरे मला पावरे गणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन मला